ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. ವಿಜಯ ಸಹಜರಾವ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಾತ್ಮ್ಯಾ ದೇತ ಆಹೆ. ಠಳಕ ಬಾತ್ಮ್ಯಾ. ತರುಣಾಂಚ್ಯಾ ಕ್ಷಮತೆಮುಳೆ ಭಾರತ ಲವಕರಚ ವಿಕಸಿತ ಹೋಯಿಲ್ ಅಸಾ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರ್ಯಾಂನಾ ವಿಶ್ವಾಸ. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಯುವಾ ದಿನಾನಿಮಿತ್ತ ಸಾಧಲಾ ಯುವಾ ನೇತ್ಯಾಂಶೀ ಸಂವಾದ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಾತ್ ಆಗಾಮಿ ಸ್ಥಾನಿಕ ಸ್ವರಾಜ್ಯ ಸಂಸ್ಥಾಂಚ್ಯಾ ನಿವಡಣುಕೀತ ವಿರೋಧಿ ಪಕ್ಷಾಂನಾ ಏಕಹೀ ಜಾಗಾ ಮಿಳಣಾರ ನಾಹೀ ಅಸಂ ನಿಯೋಜನ ಕರಣ್ಯಾಚಂ ಕೇಂದ್ರೀಯ ಗೃಹಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಹಾ ಯಾಂಚಂ ಭಾಜಪಾ ಕಾರ್ಯಕರ್ತ್ಯಾಂನಾ ಆವಾಹನ. ರಾಜಮಾತಾ ಜಿಜಾಊ ಆಣಿ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಯಾಂಚಿ ಜಯಂತಿ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾಂನೀ ಸಾಜರಿ. ಛತ್ತೀಸ್ಗಢಮಧ್ಯೆ ಸುರಕ್ಷಾ ದಲಾಂಶೀ ಝಾಲೆಲ್ಯಾ ಚಕಮಕೀತ 5 ಮಾವೋವಾದಿ ಠಾರ. ಆಣಿ ಮಹಿಳಾ ಕ್ರಿಕೆಟ್ಮಧ್ಯೆ ದುಸರ್ಯಾ ಏಕದಿವಸೀಯ ಸಾಮನ್ಯಾತ್ ಭಾರತಾಚಾ ಐರ್ಲಂಡ್ವರ 116 ಧಾವಾಂನೀ ವಿಜಯ. ತರುಣಾಂಚ್ಯಾ ಕ್ಷಮತೆಮುಳೆ ಭಾರತ ಲವಕರಚ ವಿಕಸಿತ ಹೋಯಿಲ್ ಅಸಾ ವಿಶ್ವಾಸ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಯಾಂನೀ ವ್ಯಕ್ತ ಕೇಲಾ ಆಹೆ. ತ್ಯಾಂನೀ आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात युवा नेत्यांशी संवाद साधला. भारतातले तरुण उल्लेखनीय परिवर्तन घडवून आणत आहेत. आपला तरुण पिढीवर विश्वास असून तरुणांकडे प्रत्येक अडचणीचं उत्तर आहे असे गौरवोद्गार प्रधानमंत्र्यांनी काढले. महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशातल्या प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग आणि सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत असं मोदी म्हणाले. यासाठी मोठी स्वप्न पाहायला हवीत असं त्यांनी सांगितलं.
बडे सपने देखना, बडे संकल्प लेना और उन्हें तय समय में पूरा करना असंभव नहीं है. किसी भी देश को आगे बढ़ने के लिए बड़े लक्ष्य तय करने ही होते.
विकसित भारत हा आर्थिक सामरिक सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या सक्षम असेल असं ते म्हणाले. गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आणले असून भारत 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे झपाट्यानं वाटचाल करत आहे. पुढच्या 10 वर्षात देशाची अर्थव्यवस्था 10 ट्रिलियनचा टप्पा पार करेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रधानमंत्र्यांनी स्वामी विवेकानंद यांचं स्मरण केलं. देशातल्या तरुणांवर स्वामी विवेकानंदांचा विश्वास होता, त्यामुळे तरुण विकसित भारताचं स्वप्न नक्कीच पूर्ण करतील असं प्रधानमंत्री म्हणाले. या उपक्रमाद्वारे ज्या सूचना आणि कल्पना तरुण नेत्यांकडून केल्या जातील त्या राष्ट्रीय धोरणात समाविष्ट केल्या जातील अशी घोषणा प्रधानमंत्र्यांनी यावेळी केली. 1 लाख नव्या तरुण लोकांना राजकारणात आणण्याचा मोदी यांनी यावेळी पुनरुच्चार केला. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग या कार्यक्रमाला 10 जानेवारीपासून सुरुवात झाली. प्रधानमंत्री मोदी यांनी देशभरातल्या जवळपास 3000 युवा नेत्यांशी संवाद साधला, तसंच 10 विषयांवरल्या सर्वोत्कृष्ट निबंधांच्या संकलनाचं प्रकाशन केलं. महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधी पक्षांना एकही जागा मिळणार नाही असं नियोजन करण्याचं आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केलं. प्रदेश भाजपाच्या शिर्डी इथं झालेल्या अधिवेशनात ते बोलत होते. महाविकास आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे असं सांगत शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कठोर टीका केली. राज्याला अस्थिरतेतून बाहेर काढून एक मजबूत स्थिर सरकार देण्याचं काम जनतेनं केलं असंही अमित शहा म्हणाले. विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा विजय मिळाला असला तरी गाफील राहून चालणार नाही, कंबर कसून पुन्हा एकदा मैदानात उतरायचं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सरकारचे कार्यक्रम समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचवायचे आहेत असं ते म्हणाले. केवळ सरकार बदलणं नाही तर समाज बदलणं हे भाजपाचं उद्दिष्ट असल्याचं भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. भविष्यातला महाराष्ट्र बनवायचा संकल्प आज आपण करूया असं आवाहन त्यांनी केलं. विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या जनतेनं विजयी कौल दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी हे अधिवेशन आहे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज राजभवनात राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. राष्ट्रमाता जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सपत्नीक महापूजा केली. जालना शहरात सर्वपक्षीय नागरिक जयंती उत्सव समितीनं राजमाता जिजाऊ जयंती साजरी केली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंतच्या दुचाकी रॅलीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे, आमदार अर्जुन खोतकर तसंच नागरिक सहभागी झाले होते. स्वामी विवेकानंद यांची आज 163वी जयंती. आध्यात्मिक गुरु, तत्वज्ञ, विचारवंत आणि भारतीय संस्कृतीचे प्रणेते असलेल्या विवेकानंदांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी केली जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. स्वामी विवेकानंद यांनी भारताचा संदेश पाश्चात्य जगापर्यंत पोचवला आणि देशवासियांच्या मनात आत्मविश्वास पेरला असं राष्ट्रपती म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिली. विवेकानंद हे तरुणांसाठी चिरंतन प्रेरणा आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले, तर त्यांची कालातीत शिकवण देशाची उभारणी करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर म्हणाले. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला स्पेडेक्स उपक्रमाअंतर्गत डॉकिंग म्हणजेच उपग्रह जोडणीपूर्वी दोन उपग्रहांना स्थिर करण्यात यश आलं आहे. इस्रोने चेसर आणि टार्गेट उपग्रह एकमेकांपासून 3 मीटर अंतरापर्यंत आणण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं न्यूज ऑन एआयआर या ॲपवर आपण ऐकू शकता. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्तीसगडमध्ये आज सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 5 माओवादी ठार झाले, त्यात 2 महिलांचा समावेश आहे. बिजापूर जिल्ह्यातल्या राष्ट्रीय उद्यानात माओवाद्यांनी आश्रय घेतला असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यावर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकानं या भागात शोध मोहीम राबवली. या अभियानात मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला, त्यात एक स्वयंचलित रायफल आणि BGL लॉन्चरचा समावेश आहे. महिला क्रिकेटमध्ये राजकोट इथं आज झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं आयर्लंडवर 116 धावांनी विजय मिळवला. याबरोबरच 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 50 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 370 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जनं तडाखेबंद शतकी खेळी केली. तिनं 91 चेंडूत 102 धावा केल्या. ती या सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. हरनील देओल 89, स्मृती मंधना 73 तर प्रतिका रावलनं 67 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना आयर्लंडला 7 गडी गमावून 254 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारतातर्फे दीप्ती शर्मानं 3, प्रिया मिश्रा 2 तर टायट साधू आणि सायली सातघरेनं प्रत्येकी 1 बळी मिळवला. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं आज सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचं आव्हान पहिल्याच दिवशी संपुष्टात आलं. त्याला झेक रिपब्लिकच्या टॉमस मचाककडून 3-6, 1-6, 5-7 असा पराभव पत्करावा लागला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या जम्मू काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन करणार आहेत. सुमारे 12 किलोमीटर लांबीचा सोनमर्ग बोगद्यामुळे लेहला जाण्यासाठी श्रीनगर आणि सोनमर्ग दरम्यान अखंड वाहतूक सुरू राहायला मदत मिळणार आहे. त्यामुळे सोनमर्गमध्ये वर्षभर पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. देशाच्या उत्तर भागात दाट धुकं पसरलं असून दृश्यमानतेत घट झाली आहे. येत्या 2 दिवसात पंजाब, हरियाणा, चंदीगड या राज्यांच्या बहुतेक भागात तसंच उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात दाट ते अतिदाट धुकं सुरू राहील असं भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तरुणांच्या क्षमतेमुळे भारत लवकरच विकसित होईल असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त साधला युवा नेत्यांशी संवाद. महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधी पक्षांना एकही जागा मिळणार नाही असं नियोजन करण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 5 माओवादी ठार. आणि महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा आयर्लंडवर 116 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.